आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाचं बांबू धोरण जाहीर. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महानगरपालिकांना आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारतानं मालिकाही खिशात टाकली. कुलदीप यादव ठरला सामनावीर. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी यंदा विशेष बांबू धोरण शासनानं जाहीर केलं आहे. धोरण कालावधीत 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात करण्यात येणार असून त्यात 5 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल. या अंतर्गत राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येतील. तसंच कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ या उद्योगाला मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत या धोरणाला मान्यता मिळाली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृह इत्यादींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावालाही आज मान्यता मिळाली. या कामासाठी 5 वर्षांकरिता 500 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद पीठांकरिता नवीन पदनिर्मिती करण्यासाठीच्या निधी तरतुदीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या न्यायालयाकरता गट अ ते गट ड पर्यंत मिळून 2,228 पदं निर्माण करण्यात येणार आहेत. राज्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले. तसंच अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना 50,000 ते 2,500,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं. चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे याचा पुनरुच्चारही पीठानं केला. मुंबई आणि उपनगरातल्या नागरिक, व्यावसायिक आणि कंपनी मालकांना आता कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. महसूल विभागानं नुकताच यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रहिवासी किंवा व्यावसायिकांना त्यांच्याच विभागातल्या मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या नागरिकांना आता बोरिवली, कुर्ला, अंधेरी, ओल्ड कस्टम हाऊस जवळचं प्रधान मुद्रांक कार्यालय या कार्यालयात मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कापत्र याशिवाय अन्य महत्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. देशातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना आखत असून 2027 पर्यंत ती प्रत्यक्षात येईल असं ते म्हणाले. देशात आतापर्यंत महानगरपालिकांच्या 80 लाख टन कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी करण्यात आला असून यामध्ये अहमदाबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी. विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. आज तारखेनुसार या घटनेचा वर्धापन दिन असल्यानं आजही दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत. दीक्षाभूमी परिसरात विविध मूर्ती, पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत. नागपूरच्या काटोल रोडवर डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय शांतीवन इथं आज सुगम संध्या तसंच बुद्धवंदनेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच बाबासाहेबांचा जीवनप्रवास दाखवणारं चित्र प्रदर्शन देखील भरलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधली नाव नोंदणी, मतदान प्रक्रियेमधली पारदर्शकता, व्हीव्हीपॅट पद्धतीचा वापर, ईव्हीएम मशीन, या आणि इतर मुद्द्यांबाबत आपलं निवेदन सादर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे रईस शेख, मुंबई काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीतल्या सहयोगी पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती जिल्हा परिषदेच्या 59 गटांसाठी आरक्षण काल जाहीर करण्यात आलं आहे. यात 30 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. यासोबत जिल्ह्यातल्या 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठी सुद्धा आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठानं ते तोंडी आदेश दिले. आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात 13% होता. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा दर 52% आणि गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये 1.91% होता. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात झालेल्या कपातीमुळे चलनवाढीत घट झाली. नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजूला वेणुगोपाल यानं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची बातमी वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्याच्यावर 10 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. त्याच्यासोबत 60 नक्षलवादी सुद्धा होते. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र या आत्मसमर्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी शस्त्र उचलणं ही चूक होती, जनतेची माफी मागून शांततेचा मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे या आशयाचं पत्र लिहिलं होतं. केंद्रीय समितीच्या सदस्यांनी त्याच्या या भूमिकेला विरोध केला होता. 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 11,89,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात 6.33% वाढ झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे 5,02,000 कोटी तर वैयक्तिक करापोटी सुमारे 6,56,000 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. समभाग हस्तांतरणावरच्या करातून 30,878 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग येत्या 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात 4थी DLC अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून देशातले 2,000 जिल्हे आणि उपविभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल. या टप्प्यात देशभरात 2 कोटींपेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल हयातीचे दाखले वितरित करण्याचं उद्दिष्ट असून निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाईल. क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला असून ही मालिकाही 2-0 अशी खिशात टाकली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता होती. 3 गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघानं 121 धावा केल्या. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग 10वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला तर मालिकावीराचा मान रवींद्र जाडेजाला मिळाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाचं बांबू धोरण जाहीर. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महानगरपालिकांना आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर. आणि वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारतानं मालिकाही खिशात टाकली. कुलदीप यादव ठरला सामनावीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.